चीनीमंडी.com पॉडकास्ट।
शेतात ऊस असेपर्यंत साखर कारखाना होणार नाही बंद, दिगंबर सिंग। भाकियूचे युवा प्रदेश अध्यक्ष दिगंबर सिंग आणि जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंग यांनी भेट घेतली। त्यांनी सांगितले की धामापूर, बरकातपूर, स्योहारा साखर कारखान्यांनी चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात इंडेट कपात केलेली आहे। यामुळे साखर कारखाने अनेक दिवसांपासून जाम झालेले आहेत। यामुळे शेतकरी आणि सामान्य जनता दोघांनाही अडचणी येत आहेत। बैठकीमध्ये कारखाना अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले होते। बैठकीत निर्णय घेतला की कोणताही साखर कारखाना शेतात ऊस असेपर्यंत बंद राहणार नाही। ॲडिशनल बॉन्डची पावती संपल्यानंतर साखर कारखान्यांमध्ये एका दिवसासाठी सर्वांना मुभा देऊन ऊस घेतला जाईल। बरकातपूर साखर कारखान्यांमध्ये जोपर्यंत परिस्थिती सामान्य होणार नाही तोपर्यंत कोणीही नवी ऊस पावती देणार नाही। दिगंबर सिंग यांनी सांगितले की जोपर्यंत शेतात ऊस आहे तोपर्यंत कारखाने बंद करू दिले जाणार नाहीत।